चला आपण आता पुढल्या प्रश्नाकडे वळूया. तो प्रश्न असा आहे की काय हो डॉक्टर, तुम्ही आता ऑपरेशन करायला मला सांगितलं आहे पण मी जर ऑपरेशन नाही केलं तर काय होईल सांगा बरं. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सामान्यपणे ज्या डॉक्टरांनी त्याचा व्यवस्थित विचार करून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला आहे तर त्यामध्ये ऑपरेशनानी तुमच्या समस्येला मुळापासून दुरुस्त होण्यासाठी हातभार लागू शकतो आणि हे छोट्या कालावधीमध्ये होऊ शकतं. जुन्या काळी ऑपरेशन म्हणल्यानंतर त्याबद्दल नैसर्गिकत पेशंटच्या मनामध्ये भीती होती आणि जुन्या काळची आमची ऑपरेशनची जी पद्धत आहे ही खूपशी शरीराला घातक होती, त्यामुळे त्याबद्दल भीती वाटणे आणि त्याचे दुष्परिणाम झालेले बरेचसे पेशंट हे त्या काळी दिसत असत. आजकालची उपचार पद्धती ही सुलभ, बिनटाक्याची आणि बिनभुलेची झाल्यामुळे ती करावी असा डॉक्टरांचा आमचा आग्रह असतो. आता तुम्ही समजा ऑपरेशन जर केलं नाही तर काय होतं, तर मी मगाशी लिहिलेलं जे आहे त्याप्रमाणे ह्या चकतीमधून बाहेर आलेला जो भाग आहे त्याचा जर पहिला प्रकार असेल तर तो 2-2.5 महिन्यामध्ये विरघळतो, त्यातल्या वेदना कमी होतात. आता वेदना कमी होणे आणि शरीराची अवस्था परत पहिल्यासारखी होणे आणि परत पहिल्यासारखं कार्यक्षम आपलं शरीर होणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे काय होईलचं उत्तर, तुमच्या वेदना पूर्णपणे थांबतील पण तुमची कार्यक्षमता कदाचित पहिल्यासारखी होणार नाही. ह्याच्यामध्ये दुसऱ्या भागातला जो चकती उसवण्याचा आणि त्यातला आतला मध्यभाग केंद्रकाचा भाग आणि शिवाय त्याच्या बाहेरचा ॲन्युलसचा भाग बाहेर येणे असं जर असेल तर ही गोष्ट बरं वाटायला साधारणतः 6-7 महिन्याचा वेळ लागू शकतो. हा वेळ आपण जर दिला तर कदाचित वेदना बंद होऊ शकतात, त्याचा आकार कमी होऊ शकतो आणि वेदना बंद होण्याची शक्यता वाढू शकते. परत एकदा, वेदना बंद होण्याची शक्यता त्यात आहे पण कार्यक्षमता परत पहिल्यासारखी होण्याची शक्यता नाही. आता पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार ह्याच्यामध्ये पहिल्या प्रकारात जिथे फक्त केंद्रकाचा म्हणजे न्यूक्लियसचा भाग बाहेर आलेला आहे चकती फुटून, तो भाग पूर्णपणे विरघळणे आणि त्यांनी पेशंटला पूर्णपणे बरं वाटणे ही गोष्ट साध्य आहे. तिसरा त्याच्यामध्ये जो भाग आहे ज्या ठिकाणी केंद्रकाचा भाग ॲन्युलसचा भाग आणि हाडाचा काही भाग त्यामध्ये बाहेर आला आहे तर ही गोष्ट मात्र 2-1 वर्षापर्यंत तरी बरी होत नाही. 2 वर्षाच्या शेवटाला ती बरी होऊ शकते पण न होण्याची शक्यता पण त्याच्यामध्ये आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक अत्यंत मूलभूत प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की ऑपरेशन तुम्ही जर करायचं ठरवलं नाही तर ऑपरेशन करायच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ऑपरेशन केलं आणि 31 डिसेंबर त्या वर्षीच्या म्हणजे 365 दिवसानंतर जर ऑपरेशन केलं तर ह्या दोन्हीचा होणारा परिणाम हा सारखाच असू शकत नाही. त्यामुळे ऑपरेशनमध्ये जो विलंब होतो या विलंबाचे दुष्परिणाम काही प्रमाणात का होईना पेशंटला सहन करायला लागतात. आपण ह्याबाबत डोळसपणे विचार करून निर्णय घेऊ शकतो आणि ह्या निर्णयाची जबाबदारी जर आपण घेत असू तर मग आपण थांबून बघायला हरकत नाही. आम्ही पेशंटना असं सांगतो की जुन्या काळी जेव्हा आम्ही पूर्ण भूल देऊन ऑपरेशन करायचो त्यावेळेला एकदा तुम्ही त्याची जबाबदारी घेतलीत, त्याच्याबद्दल सही केलीत की सगळे निर्णय हे डॉक्टर घेत असत. आमच्या ऑपरेशनमध्ये तुम्ही पूर्ण जागे असता त्यामुळे निर्णय घेत असताना तुम्ही जागे असल्यामुळे निर्णयामध्ये तुमचा सहभाग असू शकतो. त्यामुळे ऑपरेशन करायचं का नाही, केलं तर किती करायचं, काय करायचं, कुठे करायचं इत्यादी हे विषय बदलत्या रूपामध्ये हळूहळू येऊ लागलेले आहेत. पुढचा प्रश्न, मला इतर डॉक्टरांनी असं सांगितलं आहे बरं का की तुम्ही ऑपरेशन वगैरे काही करू नका, ते आहे ते असंच ठेवा, तर मग काय करावं, मला तर भीती वाटते आणि ऑपरेशन करू नका असं मला माझ्या नातेवाईकांनी सांगितलं आहे, माझ्या काकांनी, मामांनी, आत्यांनी, मावशींनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करू नका, तर मी काय करू. या ठिकाणी मी स्वतः पेशंटना असा सल्ला देतो की तुमच्या वेदना ह्या कुणालाही दिसत नाहीत, ह्या तुम्हाला स्वतःला सहन करायला लागतात. काही कालावधी गेल्यानंतर जर त्या कमी होत नसतील, तुमच्या तपासणीमध्ये तुमच्या वेदनेची तीव्रता खूप जास्ती असेल, तुमच्या दैनंदिन कामावरती त्याचा दुष्परिणाम होत असेल, तुमच्या स्कॅनमध्ये ती गोष्ट फक्त केंद्रकाचा भाग नसून त्याच्याबरोबर ॲन्युलस किंवा हाडाचा पण तुकडा त्याच्यामध्ये आहे असं जर दिसत असेल, किंबहुना तुमच्या वयानुसार होणारा हा बदल असून स्टीनॉसिस त्यामध्ये असेल तर तुम्ही ऑपरेशन करणं हेच योग्य आहे. दुसऱ्या डॉक्टरांनी जे सांगितलं आहे त्या डॉक्टरांचा अनुभव, त्यांचं वय, त्यांचा ह्याच्या अगोदरचा अशा ऑपरेशन्सचा अनुभव हा तुम्ही लक्षामध्ये घ्यायला हरकत नाही. पुढचा प्रश्न, मला काही डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की तुम्ही ओपन सर्जरी करा, काही डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही 2 सेंटीमीटर कापून जे आम्ही करतो ती मायक्रो डिस्केक्टमी करा. मग तुम्ही तर असं म्हणता की 8 मिलीमीटर व्यासाच्या ट्यूबमधून तुम्ही हे ऑपरेशन करणार. मग ओपन सर्जरी, मायक्रो डिस्केक्टमी आणि तुमची जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ह्याच्यामध्ये पहिला फरक असा आहे की आमची सर्जरी ही लोकल ॲनेस्थेशियात आहे, त्यामुळे ती जास्ती सुलभ आहे, जास्ती सुरक्षित आहे आणि तुमच्या लक्षणांचा वेध घेण्याची ती शस्त्रक्रिया असल्यामुळे त्याच्यामध्ये सक्सेस रेट हा जास्ती आहे. आमच्या हातामध्ये ह्याचा सक्सेस रेट हा साधारणतः 92% आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला तुम्ही ही सर्जरी करत असताना, तुम्ही आज जेव्हा पोचता तेव्हा काय हो डॉक्टर, तुम्ही ते पोचत असताना वाटे देणाऱ्या तुम्ही हाडाचा भाग कापता का, तुम्ही आणखीन काय काय कापता? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आमच्या सर्जरीमध्ये, बिनटाक्याच्या बिनभुलेच्या सर्जरीमध्ये डिस्क सर्जरी म्हणजे लक्षणांचा गट क्रमांक 4 ह्याची जी सर्जरी आहे, एंडोस्कोपिक डिस्केक्टमी, यामध्ये हाडाचा कुठलाही भाग काढला जात नाही, त्यामुळे नव्याने अस्थिरता येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी नव्याने स्क्रू घालायची गरज पडत नाही किंवा तो हाडाचा भाग काढल्यामुळे इतर येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तो त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम्स येत नाहीत. इतर ज्या सर्जरीत असतात त्याच्यामध्ये हाडाचा भाग निश्चित कापायला लागतो. कारण आपण एक लक्षात घ्या की मणक्यांची रचना जी सुरुवातीला आपल्याला मी सांगितली त्यामध्ये आपण पाठीच्या बाजूनी जर छेद घेतला तर मज्जारज्जूच्या पुढे पोचेपर्यंत पाठीच्या बाजूनी येत असताना 2 मणक्यांच्या मधले स्नायू, 2 मणक्यांच्या वरती असलेले स्नायूबंध, मणक्यांचा मागचा भाग हा तर काढायला लागतोच, पण मज्जारज्जूला पण एका बाजूला सरकवून किंवा ढकलून मज्जारज्जूच्या पुढे जायला लागतं. हे सगळं हे अतिशय असुरक्षित आणि यामध्ये नव्याने काही समस्या उत्पन्न करणारं आहे. त्याचप्रमाणे ही सर्जरी लोकल ॲनेस्थेशियामध्ये करता येत नाही, ह्यासाठी पूर्ण भूल द्यायला लागते. वयानुरूप होणाऱ्या फरकांमुळे पूर्ण भूल देण्यावरतीसुद्धा काही प्रमाणामध्ये मर्यादा येऊ शकतात. आता पुढचा प्रश्न असा आहे की मी असं ऐकलं आहे की स्पाईन सर्जरी ही अतिशय वाईट सर्जरी आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्याचा उपयोग काही होत नाही, पेशंट वर्षानुवर्ष महिनोन्महिने झोपून राहतो, हातापायामध्ये त्याच्यामुळे वीकनेस येऊ शकतो आणि त्यामध्ये बरीच कॉम्प्लिकेशन्स होतात आणि जीवाला धोका पण असतो, तर मग अशी सर्जरी करावी का? प्रश्न क्रमांक 25. आता ह्याचं उत्तर असं आहे की ह्याच्यामध्ये आमच्या सर्जरीमध्ये, बिनटाक्याच्या बिनभुलेच्या सर्जरीमध्ये, सर्जरीच्या जागी इन्फेक्शन होणे, जंतुसंसर्ग होणे असा 1% शक्यता त्यामध्ये आहे. माझ्या हातामध्ये हे प्रमाण 0 आहे पण 1% हे शक्यता आहे. दुसरा त्याच्यामध्ये होणारं कॉम्प्लिकेशन म्हणजे ऑपरेशनच्या जागी, ऑपरेशन करत असताना शिरांना ओढाताणी केली तर शिरांना सूज येते आणि ऑपरेशननंतर बराच कालावधीसाठी या शिरांमध्ये आग होते, ठणका लागतो वगैरे वगैरे, हे होण्याचं प्रमाणही 1-2% आहे. तिसरं, ह्याच्यामध्ये ऑपरेशन करून फायदा होत नाही अशा पेशंटचं प्रमाण माझ्या हातामध्ये जवळजवळ 4% आहे. योग्य ऑपरेशन करूनसुद्धा पेशंटच्या काही मानसिक समस्या, सामाजिक समस्यांमुळे त्याला म्हणावा तेवढा परिणाम त्यामध्ये दिसत नाही, हे तितकंच सत्य आहे. काही पेशंट्समध्ये जे आजकालच्या दिवसात रक्त पातळ करण्याची औषधं घेत असतात त्यामध्ये ऑपरेशननंतर ऑपरेशनच्या जागी रक्ताचा काही भाग जमा होऊन लक्षणं पूर्ण दुरुस्त व्हायला आणखीन जास्तीचा वेळ लागू शकतो, तर हा पण एक त्याच्यामध्ये भाग आहे. पूर्वीच्या काळी ऑपरेशन मणक्याचं करायचं म्हणजे हातपाय लुळे पडणार किंवा जीवावर त्याचा परिणाम होणार किंबहुना लघवीच्या कामासंबंधाने काहीतरी मोठी तक्रार निर्माण होणार अशी भीती असायची आणि ती काही प्रमाणामध्ये रास्त होती. आजकालच्या दिवसात लघवीच्या कामासंबंधाने होणारा प्रॉब्लेम हा ऑपरेशनपूर्वीच आम्ही जाणून घेत असल्यामुळे तसं होण्याची शक्यता आहे का नाही हे आम्ही आधीच सांगू शकतो आणि त्याला आवश्यक असेल ती काळजी आम्ही घेऊ शकतो. हातपाय लुळे पडणे, शिरा लुळ्या पडणे, आपल्या मज्जारज्जूला धक्का पोहोचणे, त्यामुळे आणखीन नवीन काही विषय त्यात निर्माण होणे, ही गोष्ट निश्चित आमच्या ऑपरेशन्समध्ये होत नाही. किंबहुना आमचं ऑपरेशन हे बिनटाक्याचं, बिनभुलेचं आणि कमरेच्या कडेनी केलं जात असल्यामुळे ऑपरेशनमुळे मणक्यांसंबंधाने नवीन कुठलीही समस्या निश्चित निर्माण होत नाही. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, माझ्या कमरेचं ऑपरेशन तर झालं, माझ्या कमरेमध्ये ऑपरेशननंतर डॉक्टरांनी स्क्रू आणि प्लेट्स त्यामध्ये घातल्यात, तर मग आता मला ज्या वेदना आहेत त्यासाठी डॉक्टर तुम्ही दुर्बिणीने ह्याला काही करू शकता का? याचं उत्तर आहे हो, निश्चित, आम्ही त्याला निश्चितच उपचार देऊ शकतो, कारण आम्हाला त्या वेदना निर्माण होणाऱ्या जागी पोचण्यामध्ये तरीसुद्धा हे ऑपरेशन सगळं झालेलं असतानासुद्धा, आतमध्ये स्क्रू असताना किंवा तिथे पट्ट्या असताना काहीही अडचण येत नाही. त्यामुळे आपण आवर्जून आमच्या जो काय ऑपरेशनचा प्रकार आहे ह्याचा आवर्जून विचार करायला हरकत नाही. हा एक तुम्हाला आणखीन एक तुमच्यासमोर उपलब्ध असलेला पर्याय आहे. पुढचा प्रश्न असा, प्रश्न क्रमांक 27, माझी आत्तापर्यंत बरीच ऑपरेशन्स झाली आणि त्याचा मला मात्र काही उपयोग झाला नाही, तर असं का बरं व्हावं आणि मला तुम्ही जी पद्धत सांगता गोरेज सिस्टीम ह्याचा काय फायदा होऊ शकतो? मी याचं उत्तर असं देईन की तुम्हाला आधीच्या ऑपरेशनचा उपयोग झाला नाही याच्यामध्ये तुमच्या निदानामध्ये, तुमच्या निदानासंबंधाने केलेल्या तपासण्यांमध्ये काही खोट असू शकते, किंबहुना तुम्ही जी तक्रार सांगता या तक्रारीमध्ये ती तक्रार दिसत नसल्यामुळे, मोजता येत नसल्यामुळे आणि केवळ तुमच्या वर्णनावरती आम्ही अवलंबून सुरुवातीला राहत असल्यामुळे आम्हाला ती तक्रार समजून घेणे या विषयामध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्या ठिकाणी मला तुमच्या सिस्टीमचा म्हणजे माझ्या सिस्टीमचा तुम्हाला उपयोग होईल का, ह्याचं उत्तर असं आहे की मी अशा पद्धतीच्या पेशंट्समध्ये ऑपरेशन करण्यापूर्वी ज्या जागेचं ऑपरेशन करायचं आहे तिथे सुई घालून ती जागा बधीर करून पेशंटला ही खात्री देऊ शकतो की खरोखरच माझ्या वेदना बंद होत आहेत. पेशंटनी जर हे मान्य केलं की माझ्या वेदनात ह्या इंजेक्शनांनी बंद होत आहेत, तर मग ऑपरेशनांनी पण त्या निश्चित बंद होऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, माझं वय आहे 75 वर्ष, तर मग आता काय करावं, ह्या पद्धतीच्या ऑपरेशनचा मी विचार करावा का? मी त्याचं उत्तर असं देईन की तुम्ही निश्चित ह्याचा विचार करावा. तुम्हाला होणारा त्रास हा कशामुळे होतो हे आम्ही पूर्वीच्या मानानी खूपच अचूकरित्या सांगू शकतो आणि त्याला दुरुस्त करण्याची आमची पद्धत ही पूर्वीच्या मानानी फारच सुलभ म्हणजे बिनटाक्याची बिनभुलेची आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य त्याचा विचार करावा. आणि शेवटी वय जे आहे ते शरीराचं आहे, मनाचं नव्हे. तुम्हाला विविध गोष्टी करायच्या असतील, तुम्हाला ऑपरेशननंतर काही गोष्टी करण्याची मुभा हवी असेल, तर ऑपरेशनचा विचार करायला हरकत नाही. प्रश्न क्रमांक 29, मला सध्या ज्या काही वेदना होतात ह्या वेदना तुम्ही केलेल्या ऑपरेशनमुळे बंद होऊ शकतात का? ह्या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की निश्चित होऊ शकतात, परंतु ज्या ज्या वेळेला पेशंटच्या मनामध्ये त्याबद्दल संभ्रम असतो, ज्या ज्या वेळेला पेशंटला खरोखरच हे बरं होईल की नाही असं वाटतं, त्यावेळेला आम्ही तिथे आतमध्ये सुई घालून इंजेक्शन देऊन ती जागा बधीर करून त्या वेदना खरोखरच थांबतायत ना हे वारंवार पाहतो, किंबहुना हे पाहिल्याशिवाय आम्ही ऑपरेशनचा सल्ला देत नाही आणि मग त्यामुळे त्याबद्दल खात्रीशीर आवण सांगू शकतो. तेव्हा ऑपरेशननी वेदना जातील का? हो, निश्चित जातील. आता खरा प्रश्न असा आहे की वेदना जातील का? जातील. वेदनांबरोबरीने पायामध्ये जो वीकनेस आहे, ज्या शिरा कमकुवत झालेल्या आहेत, शिरांमध्ये जो बधीरपणा आलेला आहे, तो जाईल का? ह्याचं उत्तर हो, नाही असं आहे. त्यामध्ये गेलेला कालावधी, आतमध्ये असलेल्या आजाराचं स्वरूप, त्या आजाराबरोबरीने त्या शिरांवरती होणाऱ्या परिणामाची एकंदर ड्युरेशन म्हणजे कालावधी, हा जर खूप मोठा असेल तर काही वेळेला ती रिकव्हरी, त्याच्यामध्ये दिसणारी सुधारणा ही पूर्ण होत नाही. हा विषय हा तितक्याशा स्वच्छतेने, तितक्याशा क्लॅरिटीने अजूनही पूर्णपणे मांडता येत नाही. पुढचा प्रश्न, तुमची जी उपचार पद्धती आहे ह्या उपचार पद्धतीमध्ये माझं ऑपरेशन समजा मी केलं, मी तर काय तुमच्या दवाखान्याच्या जवळपास किंवा तुमच्या शहरामध्ये राहत नाही, तर मी ऑपरेशननंतर प्रवास करू शकतो का? मी माझ्या घरी जाऊ शकतो का? आणि मग मला ह्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात? याचं उत्तर असं आहे की सामान्यपणे एकदा वेदना गेल्यानंतर तुमचं शरीर हे अदरवाईज जर नॉर्मल असेल तर तुम्ही निश्चित वेदनामुक्त झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या पायाने चालत घरी जाऊ शकता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका ठेवण्याचं कारण नाही.